लोकांना स्वतःला दुखवायचे किंवा आयुष्य संपवायचे नसते. त्यांना फक्त ऐकावेसे वाटते, पाठबळ द्यायचे आहे आणि महत्त्वाचे म्हणजे त्यांचा न्याय होऊ नये. जर आपल्याला अशा परिस्थितीत एखाद्याबद्दल माहिती असेल तर कृपया त्यांना कसे वाटते हे विचारण्यास वेळ द्या. उदाहरणार्थ आपण असे म्हणू शकता, आपण अलीकडे वेगळ्या पद्धतीने वागत आहात हे माझ्या लक्षात आले आहे. मी फक्त असा विचार करीत आहे की आपण कसे आहात. व्यत्यय न आणता त्यांना बोलण्यासाठी वेळ द्या. काही वेळा ते ठीक असल्याचे सांगून आपला प्रश्न फेटाळण्याचा प्रयत्न करू शकतात आणि आदरपूर्वक आणि त्यांच्याशी काळजीपूर्वक तपासणी करणे पुढे चालू ठेवण्याचेही मूल्य आहे. आपले जीवन संपू इच्छित असलेल्या त्यांच्या कारणांचा आदर करा, त्यांना नकार न देता किंवा ते काढून टाकल्याशिवाय. जेव्हा ते प्रतिसाद देतात आणि त्यांना पाठिंबा देण्याची ऑफर देतात तेव्हा निवाडा करण्याचे टाळा आणि किंवा शक्य असल्यास व्यावसायिक समर्थन मिळविण्यास प्रोत्साहित करा. जर आपणास खरोखरच त्या व्यक्तीच्या आरोग्याबद्दल काळजी असेल तर खालील हेल्पलाईनवर कॉल करा. आपण स्वतःबद्दल किंवा एखाद्याच्या त्वरित सुरक्षिततेबद्दल किंवा आरोग्याबद्दल काळजीत असाल तर कृपया 0001 वर कॉल करा. जवळच्या हॉस्पिटलच्या आपत्कालीन विभागात जा किंवा आपल्या डॉक्टरांशी त्वरित भेटी करा. जर आपण सामना करण्याचा प्रयत्न करीत असाल किंवा आत्महत्येचा विचार करीत असाल तर कृपया 1311114 वर लाईफलाईन WE वर किंवा 135-247 वर समरिटन मदत लाईन वर कॉल करा, जे आपले समर्थन करण्यासाठी दिवसा 24 तास उपलब्ध आहेत.